आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आरबीआय कडून पतधोरण जाहीर. सलग सातव्यांदा व्याजदर कायम. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची आज छाननी सुरू. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. युवक, शेतकरी, महिला आणि कामगार वर्गांसाठी विविध घोषणा. आणि मनपा आणि नागपूर विद्यापीठाच्या मिशन युवा आणि मिशन डिस्टिंक्शन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सलग सातव्यांदा रेपो दर 6.5% ठेवलाय. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्ष 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण समितीच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. रेपो दरात कोणताही बदल केला नसल्यानं गृहकर्ज महाग होणार नाही. चलन फुगवटा दरातील स्थिरता आणि आर्थिक घडामोडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं शक्तिकांत दास यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. रिझर्व्ह बँकेनं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7% तर किरकोळ महागाई दर 4.5% राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी 2023 रेपो दर 6.5% केला होता. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी आज झाली. या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली आहे. या टप्प्यात 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 88 लोकसभा मतदारसंघांमध्ये तसंच बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघाच्या काही भागासाठी 26 एप्रिलला मतदान होईल. या टप्प्यामध्ये केरळात 20, कर्नाटकात 14, राजस्थानात 13 जागा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रत्येकी 8 जागा, मध्य प्रदेशात 7, आसाम आणि बिहारच्या प्रत्येकी 5 जागा तर पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी 3 जागांसाठी मतदान होणार आहे. तसंच मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू काश्मीरमधील प्रत्येकी 1 जागेसाठीही मतदान होईल. राज्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये या टप्प्यात मतदान होईल. यासाठी काल अखेर 352 उमेदवारांनी 477 अर्ज दाखल केलेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 28 व्यक्तींकडून नामनिर्देशन पत्र दाखल झाली. त्यानुसार छाननीअंती 17 व्यक्तींचे अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत. नियोजन भवनात अर्जदार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्यामार्फत अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दरम्यान आताच हाती आलेल्या बातमीनुसार बुलडाण्यातून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे विजयराज शिंदे यांचे अर्ज पुरेशा कागदपत्रांच्या अभावी बाद करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. न्यायपत्र या नावानं हा जाहीरनामा काढण्यात आला असून त्यात 5 न्याय आणि 25 गॅरंटीजचा उल्लेख आहे. युवक, शेतकरी, महिला आणि कामगार या वर्गांसाठी विविध घोषणा काँग्रेसनं त्यात केल्या आहेत. युवकांना रोजगार न मिळाल्यास वार्षिक 1 लाख रुपये बेरोजगारी भत्ता, गरीब महिलांना वार्षिक 1 लाख रुपये अर्थसहाय्य, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि हमी भाव, मनरेगामार्फत किमान 400 रुपये दररोज मजुरी, सामाजिक आणि आर्थिक समानतेसाठी जाती आधारित जनगणना, संवैधानिक संस्थांचं जतन इत्यादी मुद्द्यांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे. हा जाहीरनामा म्हणजे कोण्या एका व्यक्तीनं दिलेली गॅरंटी नसून 139 वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेल्या पक्षानं दिलेली आश्वासनं आहेत, असं पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. माजी अध्यक्ष सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीच्या पक्ष मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्याची मध्यवर्ती संकल्पना न्याय ही आहे. गेल्या 10 वर्षात प्रत्येक घटकाचा न्याय धोक्यात आलाय, कमकुवत झालाय, तर काही बाबतीत न्याय नाकारला गेलाय. म्हणूनच काँग्रेस पक्षानं 5 न्याय आणि 25 गॅरंटीज देत देशातील सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा संकल्प असलेलं न्यायपत्र जाहीर केलंय, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. दरम्यान भाजपाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली नेमलेली समिती जाहीरनामा तयार करते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरणार असून 8 एप्रिल रोजी ते चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघात सभा घेतील. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी ते येणार असून ही सभा चंद्रपुरात मोरवा विमानतळाजवळील पटांगणावर सोमवार दिनांक 8 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील महायुतीच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहतील. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात महायुती उमेदवारांच्या प्रचाराकरता उद्या गोंदिया इथं आयोजित भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची होणारी जाहीर सभा पुढे ढकलण्यात आली आहे. अमित शहा यांची प्रकृती बरी नसल्यानं ते प्रवास करू शकत नाहीत, त्यामुळे ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र भाजप प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी दिली. दळणवळण मंत्री म्हणून गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 603 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले. चांगले रस्ते झाल्यामुळे इथे उद्योग सुरू होतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी मिळणार असून येत्या 10 वर्षात गडचिरोली जिल्हा हा राज्यातील सर्वात श्रीमंत जिल्हा असेल असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आज देसाईगंज आणि चामोर्शी इथं प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत गडकरी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांबद्दल माहिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं आज गुंड अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर खंडपीठानं कारागृह व्यवस्थापनाला या प्रकरणी उत्तर देण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत दिली आहे. मुंबई शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला 2 जन्मठेपांची शिक्षा सुनावण्यात आली होती. अरुण गवळीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल करून वर्ष 2006 शासन निर्णयाच्या आधारे शिक्षेतून सूट मागितली होती. महाराष्ट्र सरकारनं 2006 जारी केलेल्या परिपत्रकानुसार शिक्षा झालेल्या कैद्यानं वयाची 65 वर्ष पूर्ण केली असतील आणि जर कैदी शारीरिकदृष्ट्या कमकुवत आणि वृद्ध असेल तर त्याची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी त्याची सुटका केली जाण्याचा विचार केला जाऊ शकतो. अरुण गवळीचं वय 69 वर्ष असून हत्येच्या आरोपाखाली तो 16 वर्षांपासून तुरुंगात आहे. गवळी याच्या बाबतीत 2006 शासन परिपत्रकातील दोन्ही अटी पूर्ण होत असल्यामुळे त्याची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. श्रोते हो, राज्यातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका स्थानिक राजकारण याचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केलाय. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ धनंजय चंद्रचूड यांच्या उपस्थितीत हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या शताब्दी वर्षाचं उद्घाटन आज उच्च न्यायालय परिसरात 6:30 होणार आहे. त्याचप्रमाणे 7 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय. मतदानात मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागांसाठी वेगवेगळा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले. मतदानाचं प्रमाण अत्यल्प असलेल्या भागातील महापालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी आज नवी दिल्लीत घेतली. या बैठकीमध्ये राज्यातील मुंबई नागपूर पुणे ठाणे पालिकांचे आयुक्त सहभागी झाले होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा व मिशन डिस्टिंक्शन अंतर्गत नवमतदार आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या हेतूनं जनजागृती प्रचार प्रसार कार्यक्रम आज कविवर्य सुरेश भट सभागृह इथं घेण्यात आला. नागपूर मतदानात डिस्टिंक्शननं पास होणार असा निर्धार युवा मतदारांनी या जनजागृतीपर कार्यक्रमात व्यक्त केला. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांसाठी शेफ विष्णू मनोहर यांच्याद्वारे रविवार 7 एप्रिल रोजी केक पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत दुपारी 4 ते 7 वाजेदरम्यान इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स धरमपेठ इथं 15x5 फूट आकाराचा सर्वात मोठा केक ते तयार करतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक नागरिकानं मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केलंय. आगामी निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आज जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात मतदार जागृती फेरी काढण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगानं सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना टोल फ्री मानसिक हेल्पलाईनच्या उपलब्धतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्या यवतमाळ आणि अमरावती इथं उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय तर पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया नागपूर वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी उद्या आणि परवा वादळी पावसाचाही येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्यासाठी यवतमाळ आणि वाशिममध्ये सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान गेल्या 24 तासात विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर इथं 42.6° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात 41.2° सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी परीक्षा फी योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरणं आवश्यक आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आरबीआयकडून पतधोरण जाहीर, सलग 7व्यांदा व्याजदर कायम. लोकसभा निवडणुकीच्या 2ऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची आज छाननी सुरू. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. युवक शेतकरी महिला आणि कामगार वर्गांसाठी विविध घोषणा आणि मनपा आणि नागपूर विद्यापीठाच्या मिशन युवा व मिशन डिस्टिंक्शन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.